विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत। देशभरात उद्यापासून सुरू होत असलेल्या शक्तीच्या नवरात्री उत्सवाला वस्तू आणि सेवा कराच्या कपातीतून आणखी उत्साह मिळणार आहे। नागरिकांनी स्वदेशीचा पुरस्कार करत आत्मनिर्भर भारताला हातभार लावण्याचा निश्चय केला पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। थोड्याच वेळापूर्वी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून त्यांनी राष्ट्राला संबोधित केलं। या करकपातीचा फायदा गरीब जनतेसह मध्यम वर्ग आणि सूक्ष्म तसंच लघु उद्योगांना होईल असंही पंतप्रधान म्हणाले। राज्यात खरीप हंगाम लागवडीखालील क्षेत्रात दुरुस्ती करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागानं घेतला असून या हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद ई पीक पाहणी करताना प्रत्येक जिल्ह्यातील 5 गुंठ्यांपेक्षा क्षेत्र शेती क्षेत्रातून वगळण्यात येणार आहे। तसंच राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही नोंदणी करता आलेली नाही, ही मुदत आता 10 दिवसांनी वाढवून 30 सप्टेंबर अशी करण्यात आली आहे अशी माहिती जमाबंदी आयुक्त डॉ सुहास दिवसे यांनी दिली आहे। पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींच्या प्रभाग रचनांच्या प्रारूप आराखड्यावरील हरकती आणि सूचनांची सुनावणी पूर्ण झाली आहे। या अंतिम प्रभाग रचनेची प्रसिद्धी राजपत्राद्वारे येत्या 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान होणार आहे। गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा स्वरयोगिनी डॉ प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार तालवादक पंडित रामदास पळसुले यांना ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ अजय पोहनकर आणि लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला। सन्मानपत्र, 50,000 रुपये आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। या पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त विशेष सांगतिक मैफिलीचंही आयोजन करण्यात आलं होतं। उद्यापासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज बाजारपेठेत मातीचे घट, फळं, फुलं खरेदी करता गर्दी दिसून येत आहे। दरम्यान आज खडकवासला परिसरात कपडे धुण्यासाठी गर्दी झाली असून प्रवाहात अडकलेल्या अनेक जणांची सुटका पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिकांनी केली। 31व्या पुणे नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन उद्या गणेश कला क्रीडा रंगमंच इथं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून या उद्घाटन सोहळ्यात समाजसेवक गिरीश प्रभुणे यांना महर्षी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। या महोत्सवाचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतील असं पुणे नवरात्र महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी सांगितलं आहे। जागतिक पर्यटन दिवसानिमित्त 4थ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघु महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। येत्या शनिवारी आणि रविवारी वरसगाव पानशेत इथं हा लघुपट महोत्सव होणार आहे। महोत्सवात 17 राज्य, 2 देशातून 61 लघुपट माहितीपटांपैकी 17 माहितीपट आणि लघुपटांचं स्क्रीनिंग होणार आहे। कोथरूड परिसरात दहशत पसरवण्यासाठी 18 सप्टेंबरला गोळीबार करणाऱ्या 5 गुंडांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी पुन्हा असा प्रकार करू नये यासाठी पोलिसांनी त्यांची याच परिसरात धिंड काढली आहे। गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली। मागणी वाढल्यानं भेंडी आणि घेवड्याच्या भावात वाढ झाली असून पालेभाज्यांमध्ये किंचित दरवाढ झाली आहे। उद्यापासून सुरू होत असलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फळ बाजारात मोठी उलाढाल झाली असून बहुतांश फळांची आवक वाढली असली तरी लिंबू आणि सीताफळाच्या भावात वाढ झाली आहे। फुल बाजारातही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असून चांगल्या प्रतीच्या फुलांच्या भावात 20% वाढ झाली आहे। नाशिकमध्ये सुरू असलेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंची विजयी घोडदौड कायम आहे। यामध्ये महिलांच्या गटात 11व्या मानांकित प्रीथा वर्टीकर, पुरुषांच्या गटात जय पेंडसे आणि भार्गव चक्रदेव यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत चमकदार विजय नोंदवले। पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेनं विविध गटांच्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहेत। स्पर्धेत काल सिद्धेश कुलकर्णी, सात्विक शर्मा, कविश भट्टड, भुवन कोन्नूर आणि साई पाटील या खेळाडूंनी आपापल्या गटात 3 गुणांसह आघाडी घेतली। हवामान। पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं। कमाल तापमान 30 तर किमान तापमान 21.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। तर हा होता आजचा पुणे वृत्तांत। नमस्कार।